चीनीमंडी.com पॉडकास्ट।
घरात बसून शेतकऱ्यांना मिळेल सर्व माहिती। ऊस विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना सर्व माहिती मिळावी यासाठी ई ऊस ॲप लॉन्च केलं आहे। या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या घरी बसूनच उसासंदर्भात सर्व माहिती मिळेल। शेतकऱ्यांना यासाठी विभागाच्या वेबसाईटवर जाऊन ई ऊस प्रणालीवर क्लिक करावं लागेल। त्यानंतर ते लिंकवरून ई ऊस ॲप डाउनलोड करू शकतील। हे शेतकरी आपलं गाव, शेतकरी कोड आणि उसाशी संदर्भातील बाबी भरून माहिती घेऊ शकतात आणि आपल्या इतरही अडचणींबाबत विभागाचा टोल फ्री नंबर 1800-121-3203 यावर संपर्क साधू शकतात। या ॲपला प्ले स्टोअरवरून शेतकरी अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्या मोबाईलवर डाउनलोड करू शकतात।